आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचाराचं वातावरण तापलं. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज आणि उद्या राज्यात 6 सभा. केंद्रातलं मोदी सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनाला न्याय देणार नसल्याची शरद पवार यांची शेवगाव इथल्या सभेत टीका. राज्यात उन्हाच्या वाढत्या प्रकोपामुळे 2 महिन्यात 184 जणांना उष्माघाताचा त्रास. सोलापूर आणि नाशिकमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद. आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध राजकीय पक्षांचे राष्ट्रीय तसंच राज्यस्तरावरील नेते संबंधित मतदारसंघाचे दौरे करून प्रचार फेऱ्या प्रचार सभा घेत आहेत. तिसऱ्या टप्प्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या 2 दिवसात म्हणजेच आज आणि उद्या राज्यामध्ये 6 सभा होणार आहेत. ही माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिली. पंतप्रधान मोदी यांच्या आज आणि उद्या प्रत्येकी 3 सभा होणार आहेत. आज ते सोलापूर, कराड आणि पुण्यामध्ये तर उद्या माळशिरस, धाराशिव आणि लातूर इथं प्रचारसभा घेणार आहेत. केंद्रातलं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनाला न्याय देणारं नाही असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. पवार यांनी काल अहमदनगरमधल्या शेवगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. रायगड जिल्ह्यात निजामपूर इथं काल इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचारसभा झाली. नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश हुकुमशाहीकडे वळत असल्याचा आरोप गीते यांनी यावेळी केला. महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी काल बोरिवलीत स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जन आशीर्वाद प्रचार रथासह शक्तीप्रदर्शन करत पथक फेरी काढली. भारतीय निवडणूक आयोगाच्या ऍपवर प्रकाशित करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात दुसऱ्या टप्प्यात 8 लोकसभा मतदारसंघात मिळून सरासरी मतदान 62.71% झालं आहे. यामध्ये सर्वाधिक 64.85% मतदान वर्धा मतदारसंघात झालं आहे. तर नांदेड मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 60.49% इतकं मतदान झालं आहे. अनेक मतदारसंघात महिलांचं मतदान करण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असल्याचं आढळून आलं आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात सरासरी 63.71% मतदान झालं होतं. दरम्यान राज्यात उर्वरित टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघांसह मुंबई शहरातील 6 मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी मुंबईकरांनी मुंबईतच थांबून मनापासून मतदान करावं असं आवाहन प्रसिद्ध गायक शान उर्फ शंतनू मुखर्जी यांनी काल केलं. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत काल सकाळी खार जिमखाना इथून व्होट टू व्होट रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेरीमध्ये नॅशनल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मुंबईतील प्रत्येक मतदारानं मतदान करावं अशा आशयाच्या उद्घोषणा मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील ध्वनिक्षेपण यंत्रणाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बीड, केज, माजलगाव, आष्टी, परळी, गेवराई या 6 विधानसभा मतदारसंघातही मतदान जागृतीसाठी काल सकाळी सायक्लेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह बीड शहरातील नागरिक यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे रोग निदान आणि उपचार यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत विशेषतः विविध प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, त्वचारोग, दंतचिकित्सा या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता परिवर्तनकारी बदल होत आहेत, मात्र या तंत्रज्ञानामुळे जनसामान्यांचा रोग निदानाचा आणि उपचाराचा खर्च कमी झाला पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल मुंबईत केलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि बॉम्बे हॉस्पिटल यांनी आयोजित केलेल्या आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील एक दिवसाच्या चर्चासत्राचं उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल बॉम्बे हॉस्पिटलमध्ये झालं, त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्रांतिकारी तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातील एकूणच परिदृश्य बदलवणारं असेल असं सांगून कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीनं मधुमेह आणि इतर जीवनशैली संबंधी समस्यांचं ओझं कसं कमी करता येईल यासंबंधी संशोधन झालं पाहिजे असंही राज्यपाल म्हणाले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. चोक्कलिंगम यांनी मिरजोळे औद्योगिक वसाहतीतील शासकीय गोदामातल्या मतमोजणी केंद्राला भेट देऊन त्याची पाहणी केली, तसंच कुवारबावमधल्या सामाजिक न्याय भवनमधल्या ईव्हीएम केंद्रालाही त्यांनी भेट दिली. चोक्कलिंगम यांनी काल सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातही संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जिल्ह्याच्या लगत असणाऱ्या चेकपोस्टवर विशेषतः बॉर्डर चेकपोस्टवर बारकाईनं नजर ठेवावी, वाहनांची काटेकोर तपासणी करावी, चेकपोस्टवरच्या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवावा अशा सूचना त्यांनी या बैठकीमध्ये दिल्या. शिवसंग्राम संघटनेनं लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ ज्योती मेटे यांनी काल संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक घेतल्यानंतर पुण्यात सांगितलं. विधानसभेला मात्र संघटनेच्या वतीनं 12 जागांवर निवडणूक लढवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सांगलीतील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचा 82वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जयतू नटेश्वर हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ शरद कारळे तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यात उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 2 महिन्यात उष्माघाताच्या 184 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक 20 रुग्ण धुळे जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल ठाण्यात 19, नाशिक 17, वर्धा 16, बुलढाणा 15, सातारा 14, सोलापूर 13 आणि सिंधुदुर्ग 10 अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात यंदा उष्माघातानं मृत्यू झाल्याची नोंद नाही. पुण्यातही 6 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गेल्या वर्षी 1 मार्च ते 31 जुलै या कालावधीमध्ये उष्माघातानं 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील सर्वाधिक 13 मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातले होते अशी माहिती राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून तापमानामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. रविवारी काल जिल्ह्यात या वर्षातील सर्वाधिक म्हणजे 43.7° सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्येही काल यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक 41.2° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाल्याचं वेधशाळेनं सांगितलं. हवामान. परभणी जिल्ह्यात काल रात्री विजा वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला. यामुळे काढणी झालेली हळद, ज्वारी पिकांसह आंबा आणि टरबूज पिकांचं नुकसान होत आहे. कोकणात आज आणि उद्या उष्णतेची लाट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अन्यत्र हवामान कोरडं राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्यात 7 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचाराचं वातावरण तापलं. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज आणि उद्या राज्यामध्ये 6 सभा. केंद्रातलं मोदी सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनाला न्याय देणारं नसल्याची शरद पवार यांची शेवगाव इथल्या सभेमध्ये टीका. राज्यात उन्हाच्या वाढत्या प्रकोपामुळे 2 महिन्यात 184 जणांना उष्माघाताचा त्रास. सोलापूर आणि नाशिकमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद आणि कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.